आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिनाचा सोहळा देशभरात साजरा होणार. नागरी सुविधांना चालना देण्याकरता नागपूरसाठी 315 कोटींचा विकास निधी मंजूर झाल्याची पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा महाएल्गार आंदोलनाला पाठिंबा. बच्चू कडू आज मुंबईत मुख्यमंत्र्यांची घेणार भेट. आणि दादासाहेब गवई स्मारकाचं सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते अमरावतीत लोकार्पण. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रीय एकता दिनानिमित्त गुजरातमधील केवडिया इथं उद्या एक भारत श्रेष्ठ भारताचे प्रतीक असलेली भव्य एकता परेड आयोजित करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पाटणा इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सरदार पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त परेड नवी दिल्लीतील प्रजासत्ताक दिन सोहळ्याच्या परेडच्या धर्तीवर असेल असं शहा यांनी सांगितलं. केंद्रीय सशस्त्र निमलष्करी दलांव्यतिरिक्त राज्याचे पोलीस दल आणि देशभरातील कलाकार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. तसंच सरदार पटेल आणि बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंती निमित्त 1 ते 15 नोव्हेंबर दरम्यान गुजरातमधील एकतानगरमध्ये भारत पर्व साजरं करण्यात येणार असल्याची माहिती शहा यांनी दिली.
रन फॉर युनिटी को बड़े स्तर पर आयोजित करने का निर्णय लिया गया है. देश के सभी राज्य केंद्र शासित प्रदेश जिला पुलिस स्टेशन सभी स्कूल्स और यूनिवर्सिटी में रन फॉर यूनिटी का आयोजन हुआ है. उसके बाद देश का प्रत्येक नागरिक देश की एकता और अखंडता के लिए शपथ लेने का भी कार्यक्रम आयोजित किया गया है.
जहाज बांधणी आणि नौवहन क्षेत्रात भारतानं पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित केलं असल्याचं प्रतिपादन केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी केलं आहे. ते आज मुंबईत भारत नौवहन सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. अमृतकाळात नौवहन क्षेत्रातल्या भारतीय पारंपरिक ज्ञानाचा उपयोग करून घेतला पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं. नागपूर शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी राज्य सरकारनं नागपूर महानगरपालिकेस तब्बल 315 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून रस्ते पाणीपुरवठा जलनिस्सारण स्वच्छता उद्याने आणि प्रकाश व्यवस्था यासारख्या पायाभूत सुविधांच्या उभारणीस गती मिळणार आहे. महापालिकेनं तयार केलेल्या विकास आराखड्याला मंजुरी देत शासनानं हा निर्णय घेतला असून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. या निधीतून पूर्व आणि उत्तर नागपूरमधील पाणीपुरवठा आणि जलनिस्सारण समस्या प्राधान्यानं सोडवण्यात येतील असं त्यांनी सांगितलं. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज नागपूर इथं प्रहार पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांच्या नेतृत्वात होत असलेल्या आंदोलनस्थळी भेट दिली. आपण एक शेतकरी म्हणून इथं आलो असून बच्चू कडू यांच्या आंदोलनाला आपला पूर्ण पाठिंबा आहे असं जरांगे यांनी सांगितलं. सर्व स्तरातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. शेतपिकं खरडून गेली आहेत. जनावरं आणि अन्य पशुधनाची देखील मोठी हानी झाली आहे. अशात संपूर्ण कर्जमाफी आवश्यक असल्याचं मत जरांगे पाटील यांनी व्यक्त केलं असून हे आंदोलन यशस्वी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शेतकऱ्यांना आपला न्याय कसा मिळेल, त्याच्या पदरात काय पडेल, याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना एक जणांना ताकद देणं गरजेचं आहे. त्या पद्धतीने आम्ही सगळे राज्यातले शेतकरी एक जीवन आंदोलनाच्या पाठीशी. सगळा संसार शेतकऱ्यांचा उद्ध्वस्त झाला. भरपाई देताय काय? आम्हाला 100% भरपाई पाहिजे या मतावरती आम्ही मानले. त्याच्यामुळे मोठे पण लहान पण काय नाही, श्रीमंत शेतकरी गरीब शेतकरी सगळे एका आचारसंहिताखाली जर खाली आले तर हे आंदोलन यशस्वी होत आहे आणि सगळ्यांना बाहेर पडावंच लागणार आहे.
दरम्यान आज मुंबईत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाल्यानंतर आपली पुढची भूमिका जाहीर करू असं कडू यांनी स्पष्ट केलं. आंदोलक सध्या बुटीबोरीत ठिय्या देऊन आहेत. गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील फिल्म बाजार विभागासाठी राज्य शासनाच्या वतीनं महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळामार्फत दरवर्षी मराठी चित्रपट पाठवण्यात येतात. यंदा फिल्म बाजार 2025 करिता मुक्काम पोस्ट देवाचं घर या मराठी चित्रपटाची निवड करण्यात आल्याची घोषणा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी केली आहे. किमाया प्रॉडक्शनचे महेश कुमार जायस्वाल कीर्ती जायस्वाल यांनी मुक्काम पोस्ट देवाचं घर या चित्रपटाची निर्मिती केली असून संकेत माने यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात ग्रामीण भागातील गोष्ट मांडण्यात आली आहे. निवडणुकीसंदर्भात नागरिकांच्या शंका आणि तक्रारींचं निराकरण करण्यासाठी निवडणूक आयोगानं राष्ट्रीय तसंच राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय हेल्पलाईन सक्रिय केल्या आहेत. राष्ट्रीय संपर्क केंद्र सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी केंद्रीय हेल्पलाईन म्हणून काम करेल. ते दररोज सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत 1800 11 1950 या टोल फ्री क्रमांकाद्वारे कार्यरत राहणार असल्याचं आयोगानं कळवलं आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. अमरावती जिल्ह्यात अमरावती मारडी रस्ता इथं दिवंगत नेते रासू उपाख्य दादासाहेब गवई स्मारकाचं लोकार्पण सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संपन्न झालं. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. दादासाहेब गवई यांच्या व्यक्तिमत्वाला साजेल असं उत्तुंग आणि गुणवत्तापूर्ण स्मारक या ठिकाणी तयार झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केलं. दादासाहेबांचं कार्य आणि त्यांची 30 वर्षांची विधान परिषदेची कारकीर्द तरुण पिढीपर्यंत पोहोचावी यासाठी त्यांचं स्मारक तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. नवीनतम पद्धतीचा वापर करून या स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यात ऑडिटोरियम एम्पी थिएटर तयार केलं जाणार आहे आणि विद्यापीठाच्या माध्यमातून नवीन पिढीला प्रेरणा घेता येऊ शकेल अशी व्यवस्था इथे लवकरच उपलब्ध होईल असं आश्वासन त्यांनी दिलं. गोर बंजारा समाजाला एसटी दर्जाचं आरक्षण आणि हैदराबाद गॅझेटनुसार सेवा सवलती लागू करण्याच्या मागणीसाठी गोर बंजारा समाजानं वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर 2 तास रास्ता रोको आंदोलन केलं. पोहरागडचे महंत कबीरदास महाराज यांच्या उपस्थितीत झालेल्या या आंदोलनात वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि हिंगोली जिल्ह्यातील सुमारे 5,000 आंदोलक सहभागी झाले. शासनानं महिनाभरात मागण्या मान्य न केल्यास रेल रोको आणि आमरण उपोषणाचा इशारा आंदोलकांतर्फे देण्यात आल्याचं आमच्या प्रतिनिधींनी कळवलं आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी अमरावती अजनी अमरावती एक्सप्रेसमधील आरक्षित कोचची सुविधा आणखी 3 महिन्यांसाठी वाढवण्यात आली आहे. ही सुविधा 1 नोव्हेंबरपासून उपलब्ध होणार असून गाडीमध्ये 2 स्लीपर, 1 AC, 3 टीयर इकॉनॉमी आणि 1 चेअरकार कोचचा समावेश असेल. या कोचसाठी आरक्षणाची सुविधा 31 ऑक्टोबरपासून सर्व PRS केंद्रांवर आणि IRCTC संकेतस्थळावर सुरू होईल. फलटण इथल्या महिला वैद्यकीय अधिकारी आत्महत्या प्रकरणाची चौकशी STI मार्फत करण्यात यावी आणि खटला जलदगती न्यायालयात चालवून दोषींवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी विविध डॉक्टर्स संघटना आणि सामाजिक संस्थांच्या वतीनं बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. जिल्हा परिषद कार्यालयापासून सुरू झालेल्या या मोर्चाचा समारोप जिल्हा कचेरीवर झाला. त्यानंतर मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं. जबलपूर महामार्गावर आज दुपारी झालेल्या भीषण अपघातात 3 जण मृत्युमुखी तर 10 जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. नागपूरहून जबलपूरकडे जाणारी ट्रॅव्हल्स आणि खासगी कार यांच्यात हा अपघात झाला. कारमधील 3 जणांचा जागीच मृत्यू झाला तर ट्रॅव्हल्समधील काही प्रवासी जखमी झाले आहेत. राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी बुलढाणा जिल्ह्यातून मुख्यमंत्री सहायता निधीकडे मोठ्या प्रमाणावर निधी जमा होऊ लागला आहे. शेगाव इथल्या संत गजानन महाराज संस्थाननं आधीच 1,11,00,000 रुपये निधी दिला आहे. आता खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीनं 51,00,000 रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीस दिला आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकरी आणि नागरिकांचं मोठं नुकसान झाल्यानं मदतीचा ओघ सुरू असून विविध संस्था, कर्मचारी संघटना आणि नागरिकही पुढे सरसावले आहेत. ICC महिला विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना सुरू आहे. नवी मुंबईत डॉ DY पाटील स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या 40 षटकात 5 गडी बाद 254 धावा झाल्या होत्या. दरम्यान काल रात्री गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं इंग्लंडवर 125 धावांनी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली आहे. विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये आज वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज पहाटेपासून नागपुरात हलक्या ते मध्यम स्वरूपाची पर्जन्यवृष्टी झाली. उद्या देखील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान मोंथा चक्रीवादळाचा जोर आता कमी झाला आहे, तरीही राज्याच्या सोलापूर, पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाल्याचं वृत्त आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिनाचा सोहळा देशभरात साजरा होणार. नागरी सुविधांना चालना देण्याकरता नागपूरसाठी 315 कोटींचा विकास निधी मंजूर झाल्याची पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा महाएल्गार आंदोलनाला पाठिंबा. बच्चू कडू आज मुंबईत मुख्यमंत्र्यांची घेणार भेट. आणि दादासाहेब गवई स्मारकाचं सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते अमरावतीत लोकार्पण. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.